हेलो नमस्कार सर, हेलो हेलो नमस्कार सर, मी ओमकार भीमराव कांबळे बोलतोय. मी केनेरीला दिव्य येथे राहतो. मी लोजी साळवे किशोर गटाचा अध्यक्ष बोलतोय. मला एक प्रश्न विचारायचा होता तुम्हाला, धवल क्रांती म्हणजे काय, श्वेत क्रांती म्हणजे काय?